chinimandi.com पॉडकास्ट.
एका वर्षानंतर केनिया साखर कारखाना होणार पुन्हा सुरू. ऊस शेतकरी खुश. केनियातील शेतकऱ्यांच्या सततच्या संघर्षामुळे येथील चेमेलील साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार आहे. जवळपास एक वर्षापासून बंद करण्यात आलेला कारखाना या गुरुवारपासून सुरू होईल. यामुळे ऊस शेतकऱ्यांबरोबरच परिसरातील सर्वांच्यातच आनंदाचं वातावरण आहे. केनिया शुगरकेन ग्रोअर असोसिएशनचे महासचिव रिचर्ड ओंगेडो यांनी सांगितलं की कारखाना बंद झाल्यानंतर शेतकरी सतत संघर्ष करत होते आणि शेवटी पुन्हा एकदा शेतकरी जिंकले. कारखान्याच्या खराब आर्थिक स्थितीमुळे गेल्या वर्षी कारखाना बंद करण्यात आला होता. यापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधात केनियाच्या कृषी मंत्र्यांना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पदावरून काढून टाकलं होतं, ज्यामुळे देशातील शेतकरी जिंकले असं सांगितलं होतं. एका अहवालामध्ये कारखान्याला पुन्हा एकदा चालू करण्याची माहिती दिली गेली आहे, जो अहवाल कृषी विभागाचे कार्यकारी अध्यक्ष जे ओ ओसेवे यांनी 21 फेब्रुवारीला दिला आहे. हा कारखाना बंद झाल्यामुळे नंदी आणि किसूम परिसरातील 20,000 पेक्षा अधिक अनुबंधित शेतकऱ्यांशिवाय आसपासच्या शहरातील कामकाजावरही परिणाम झाला होता. शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत करताना सांगितलं की या निर्णयाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. आता सर्व व्यवसाय पुन्हा एकदा सुरळीत सुरू होतील. ओगेंडो यांनी सांगितलं की शेतकरी एका वर्षापासून कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी संघर्ष करत होते. कारखान्याचे संचालक गेब्रियल नॅगवेसो यांनी गेल्या काही दिवसात कारखाना कामगार आणि शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की व्यवस्थापन लवकरच कारखाना सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.